नमस्कार. आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या बातमीपत्रात मी हर्षवर्धन दीक्षित आपलं स्वागत करतो. ठळक बातम्या. दिवाळीनिमित्त आनंदाच्या शिध्यात पोहे आणि मैद्याचा समावेश करण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी. नुकसान झालेल्या सोयाबीन पिकाचे पंचनामे सुरू करण्याचे कृषी विभागाला निर्देश. नांदेडच्या शासकीय रुग्णालयातील मृत्यूप्रकरणी दोषींवर कारवाईची मुख्यमंत्र्यांची ग्वाही. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत 5000 मीटर धावण्याच्या स्पर्धेत भारताच्या पारुल चौधरीला सुवर्णपदक. दिवाळीनिमित्त शिधापत्रिका धारकांना 100 रुपयात आनंदाचा शिधा देण्याच्या निर्णयाला राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या आनंदाच्या शिध्यामध्ये मैदा आणि पोहे या दोन घटकांचा समावेश करण्यासही मंत्रिमंडळानं मान्यता दिली. आता या शिध्यामध्ये 1 किलो साखर, 1 लिटर खाद्यतेल तसंच प्रत्येकी 1/2 किलो रवा, चना डाळ, मैदा आणि पोहे असा शिधा राहील. हा आनंदाचा शिधा 25 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबरपर्यंत वितरित करण्यात येईल. यासाठी येणाऱ्या 530 कोटी 19 लाख रुपये खर्चाला मंत्रिमंडळानं मान्यता दिली. कृषी पंप वीज जोडण्या वेगानं पूर्ण करण्यासाठी उच्च दाब वितरण प्रणालीला 31 मार्च 2024 पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या योजनेतून विदर्भ तसंच मराठवाड्यातल्या प्रलंबित कृषी पंप वीज जोडण्या पूर्ण करण्यात येतील. या योजनेच्या 4734 कोटी 61 लाख रुपये सुधारित खर्चालाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली. अल्पसंख्याक समाजातल्या विद्यार्थ्यांसाठी परदेशी शिक्षणाकरता शिष्यवृत्ती योजना राबवण्यास मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली. दरवर्षी 27 विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेसाठी 10 कोटी 80 लाख रुपये खर्चासही आजच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. इमारतींच्या पुनर्विकास प्रक्रियेला वेग देण्यासाठी संबंधित अधिनियमात सुधारणा करण्यालाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे. यानुसार पुनर्विकासाला विरोध करणारे रहिवासी किंवा सभासदांविरुद्ध निष्कासनाची कार्यवाही करण्याकरता अधिनियमात स्वयंस्पष्ट तरतूद करण्यात येणार आहे. राज्यात नुकसान झालेल्या सोयाबीन पिकांचे पंचनामे सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मंत्रिमंडळ बैठकीत दिले. राज्यात लातूर, नांदेडसह 9 जिल्ह्यांमध्ये सोयाबीनवर पिवळा मोझॅक तसंच खोडकूज आणि मूळकूज या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. प्रारंभी पावसाचा मोठा खंड आणि सप्टेंबर महिन्यात झालेला पाऊस, तापमानातला बदल तसंच इतर काही कारणांमुळे हा प्रादुर्भाव झाला असून सोयाबीनचं पीक पिवळं पडत आहे. नुकसान झालेल्या क्षेत्रामध्ये विमा संरक्षित क्षेत्राचा अंतर्भाव असल्यानं विम्याची मदत वेळेत करणं शक्य व्हावं यासाठी कृषी विभाग तसंच मदत आणि पुनर्वसन विभागांनी संयुक्तपणे प्राधान्यानं हे पंचनामे करावेत असे निर्देश देण्यात आले आहेत. डॉ बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे या ग्रंथांचे विविध खंड तसंच अनुवादाचं आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं. नांदेड इथल्या शासकीय रुग्णालयात रुग्णांचे मृत्यू ही बाब सरकारनं गांभीर्यानं घेतली असून या घटनेची चौकशी केली जाईल तसंच दोषींवर कारवाई केली जाईल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे.
नांदेड झालेली घटना, झालेले मृत्यू याची चौकशी होईल आणि चौकशी अंती कोणाचा दोष असेल तर नक्की त्याच्यावर कारवाई केली जाईल. परंतु सरकारने ही बाब अतिशय गांभीर्याने घेतलेली आहे.
नांदेड इथल्या डॉ शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात 24 रुग्णांचा मृत्यू झाल्याप्रकरणी विरोधकांनी सरकारला जबाबदार धरलं आहे. या रुग्णालयात कालपासून आणखी 7 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून औषधांच्या तुटवड्यामुळे हे मृत्यू होत असल्याचं विधानसभेतले विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. दरम्यान छत्रपती संभाजीनगर शहरातल्या घाटी रुग्णालयामध्ये कालपासून 24 तासात 2 नवजात बालकांसह 10 जणांचा मृत्यू झाला. या प्रकरणी वडेट्टीवार यांनी तीव्र संताप व्यक्त केला असून मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री आणि वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारावी अशी मागणी त्यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही या मुद्यावरून सरकारवर टीका केली. दरम्यान शासकीय रुग्णालयात येणारे बहुतांशी रुग्ण हे मरणासन्न अवस्थेत असतात, त्यामुळे डॉक्टरांनी प्रयत्न करूनही बरेचदा रुग्णाचा मृत्यू होत असल्याचं छत्रपती संभाजीनगर इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय घाटीचे अधिष्ठाता डॉ संजय राठोड यांनी सांगितलं. घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान रुग्ण दगावल्याच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. औषधाच्या अभावानं रुग्ण दगावत असल्याचा आरोप त्यांनी फेटाळून लावला. ते म्हणाले,
मृत्यू हा अटळ आहे आणि आमचं दुर्दैव की आमच्याकडे जो पेशंट येतो हा टर्मिनल स्टेजेसमध्ये येतो आणि त्यावेळेस आम्ही आमचे खूप प्रयत्न करतो तरी पण ह्या घटना घडतात. औषधाच्या बाबतीमध्ये कुठलीही तक्रार नाही. जिथं जिथं असे सिरियस पेशंट आमची जी ट्रीटमेंट होते तिथं आम्ही औषधी उपलब्ध करून दिलेली आहे. आमच्याकडून औषधी उपलब्ध करून दिल्या जातात नाही तर आम्ही लोकल परचेस मधून देतो, तेही नाही झालं आम्ही नातेवाईकाला पण सांगतो बाबा नाही आहे हे, तेही जरी नसेल आमच्याकडे 10-15 एनजीओ असे ऑलरेडी व्हॉलंटरीली त्यांनी रजिस्टर्ड केले आहे, तर आम्ही त्यांच्याकडून उपलब्ध करून.
राज्यभरातील सुमारे 2,359 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी येत्या 5 नोव्हेंबरला मतदान घेण्यात येणार आहे. ग्रामपंचायतींमधल्या 2,950 सदस्यपदाच्या तर 130 सरपंचपदाच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकीसाठी याच दिवशी मतदान होणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
हे बातमीपत्र आकाशवाणी औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित होत आहे. आमची सर्व बातमीपत्रं आपण कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता. यासाठी ट्विटर आणि युट्यूबवरचं AIR न्यूज औरंगाबाद हे चॅनल आपण सबस्क्राईब करावं, तसंच फेसबुकवर आकाशवाणी औरंगाबाद पेज फॉलो करावं. याशिवाय newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर आपल्याला आमची बातमीपत्रं ऐकता येतील.
थोर स्वातंत्र्यसेनानी आणि मराठवाडा मुक्तीसंग्रामाचे प्रणेते स्वामी रामानंद तीर्थ यांच्या जयंतीनिमित्त विधानभवन परिसरातल्या त्यांच्या पुतळ्याला विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोरे यांनी पुष्पहार अर्पण करून आज अभिवादन केलं. छत्रपती संभाजीनगर इथं स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा संशोधन संस्थेतही स्वामीजींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. छत्रपती संभाजीनगर इथल्या क्रांती चौकातल्या स्वातंत्र्य संग्राम स्मारकात नियोजित जागेवर स्वामीजींचा पुतळा बसवण्याचं काम येत्या जानेवारी महिन्यापर्यंत पूर्ण होईल अशी माहिती संस्थेचे सचिव सारंग टाकळकर यांनी दिली. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतानं आज सायंकाळपर्यंत 1 सुवर्ण 1 रौप्य आणि 3 कांस्य पदकांची कमाई केली. महिलांच्या 5,000 मीटर धावण्याच्या स्पर्धेत पारुल चौधरीनं सुवर्णपदक जिंकलं. तिनं 15 मिनिटं आणि 14.75 सेकंदात हे अंतर पूर्ण केलं. पुरुषांच्या 800 मीटर धावण्याच्या स्पर्धेत मोहम्मद अफजलनं रौप्य तर महिलांच्या 400 मीटर अडथळ्यांच्या स्पर्धेत विद्यानं कांस्य पदक पटकावलं. दुहेरी नौकानयनात अर्जुन सिंह आणि सुनील सिंह यांनी कांस्य पदक जिंकलं. एकूण आशियाई स्पर्धेत नौकानयनातलं भारताचं हे दुसरं पदक आहे. महिलांच्या मुष्टियुद्ध प्रकारात प्रीती पवारनं 54 किलो वजनगटात कांस्य पदक पटकावलं, तर याच स्पर्धेत लवलीना बोरगोईनं 75 किलो वजनगटात अंतिम फेरीत धडक मारली आहे. या दोघींनी पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्रताही प्राप्त केली आहे. हिंगोली जिल्ह्याच्या कळमनुरी तालुक्यात कोंढूर डिग्रस इथं कयाधू नदीवर पूल बांधण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी आज कयाधू नदी पात्रात उतरून आंदोलन केलं. पोलीस प्रशासनानं आंदोलकांना नदी पात्रातून बाहेर काढल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. राज्यात आरक्षणावरून वादंग पेटलेलं असताना समाजासमाजात क्लेश निर्माण होत असताना राज्य सरकारची भूमिका बेजबाबदारपणाची असल्याचा आरोप डॉ बाबासाहेब आंबेडकर विकास मंचाचे अध्यक्ष डॉ जितेंद्र ओव्हाळ यांनी केला आहे. विकास मंचाच्या वतीनं आज बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. कंत्राटीकरण तसंच कथित खासगीकरणाच्या विरोधात हा मोर्चा काढण्यात आला. छत्रपती संभाजीनगर इथं विभागीय स्तरावरील महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी येत्या 9 ऑक्टोबरला लोकशाही दिनाचं आयोजन करण्यात आलं आहे. विभागीय आयुक्त कार्यालयात सकाळी 11 वाजता या अंतर्गत दाखल प्रकरणांची सुनावणी होईल. त्यानंतर याच ठिकाणी महिला लोकशाही दिनाचं आयोजन करण्यात येणार असल्याचं विभागीय आयुक्त कार्यालयानं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. नाशिक जिल्ह्यात 14 दिवसांनंतर कांद्याचा लिलाव सुरू झाला. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत आज सकाळी कांद्याला प्रति क्विंटल सरासरी 2,000 रुपये भाव मिळाला. अन्य बाजार समित्यांमध्ये देखील सर्व व्यवहार सुरळीत सुरू झाले. केंद्र शासनानं कांद्यावरचं निर्यात शुल्क रद्द करावं यासह विविध मागण्यांसाठी 20 सप्टेंबरपासून कांदा व्यापारी संपावर होते. क्रिकेट विश्वचषक स्पर्धेपूर्वीचा भारताचा आजचा नियोजित सराव सामनाही पावसामुळे होऊ शकला नाही. तिरुअनंतपुरम इथं नेदरलँडसोबत होणारा हा सामना पावसामुळे रद्द करावा लागला. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. दिवाळीनिमित्त आनंदाच्या शिध्यात पोहे आणि मैद्याचा समावेश करण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी. नुकसान झालेल्या सोयाबीन पिकांचे पंचनामे सुरू करण्याचे कृषी विभागाला निर्देश. नांदेडच्या शासकीय रुग्णालयातील मृत्यूप्रकरणी दोषींवर कारवाईची मुख्यमंत्र्यांची ग्वाही. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत 5,000 मीटर धावण्याच्या स्पर्धेत भारताच्या पारुल चौधरीला सुवर्णपदक. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.